नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या कुडीचेर नवी दिल्लीतल्या निगमबोध घाटार आयज पुराय राजकीय सन्मानान निमाणे संस्कार जातले. डॉ मनमोहन सिंग हांच्या स्मारका खातीर सरकार सुवात दितले अशें केंद्रीय घर मंत्रालयान सांगलां. एनआयए झारखंड आणि छत्तीसगडातल्या पयसुल्ल्या गावांनी वेगवेगळ्या सुवातींचेर धाडे घाल्या. भारतात 2023-24 वर्सात आतामेरेनचे सगळ्यात चड कोळशाचे उत्पादन जाला. आणि खेळात किंग्स कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन उक्त्या सर्तीत भारतीय शटलर लक्ष्य सेन सेमीफायनलीत पावला. आता पुराय खबरो. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या कुडीचेर आयज निमाणे संस्कार सकाळी नवी दिल्लीत पुराय सन्मानान जातले. काँग्रेसीच्या मुखेल कार्यालयातल्यान निगमबोध घाट हांगाच्या मैदानाचेर तांचो निमाणो प्रवास सकाळी 9:30 सुरू जातलो. ताचे आदी तांची कूड तांच्या निवासस्थानावेल्यान काँग्रेसीच्या कार्यालयात व्हरून लोक आणि पक्ष कार्यकर्ते तांकां श्रद्धांजली ओपतले. काँग्रेस कार्यसमितीन काल डॉ मनमोहन सिंग हांच्या निधनाचेर दुखाचो थाराव मांडलो. पक्षान डॉ सिंग हांच्या मरणाचो शोक उक्तायला. तांच्या जिवितान आणि वावरान भारताचे नशीब खोलायेन घडयले अशें तांच्यांनी सांगले. ताणें कल्पना केल्ले प्रमाण आदले प्रधानमंत्र्यांची समृद्ध एकवटीत भारत उबारपाचे दिकेन तांची मुल्या तिगोवन दवरपाची वचनबद्धताय ह्या थारावात पक्षान उक्तायल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षातल्या हेर फुडाऱ्यांनी काल नवी दिल्लीतल्या तांच्या निवासस्थानार आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांकां निमणी श्रद्धांजली ओपली. व्हिडिओ संदेशांत श्री मोदी हांणी सांगले की आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या निधनाक लागून राष्ट्राक खोलायेन दुख जाला. लोक संघर्षावेल्यान कशे वयर सरून चड उंचाय मेळूंक शकतात हाचे संबंधी तांचे जिवीत फुडल्या पिळग्यां खातीर एक आदर्श थारतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या निधनाचेर केंद्रीय मंत्रीमंडळान लेगीत दुख उक्तायला. तांच्या निधनाक लागून राष्ट्रान एक नामनेचो राज्यकर्तो, अर्थशास्त्रज्ञ आणि एक नामनेचो फुडारी वगडायलो अशें म्हळा. तशेंच डॉ मनमोहन सिंग हांच्या उगडासाक दुखाचो थाराव पास करून 2 मिनटां मौन दवरून तांकां नमन केले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या कुडीचेर आयज निमाणे संस्कार जातले. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरवीं सकाळी 11:00 एफएमाचेर प्रसारण सुरू जातले. एफएम रेनबो, इंद्रप्रस्थ, आकाशवाणी लायव्ह न्यूज 24/7 नॅशनल चॅनलाचेर सकाळी 11:00 निमण्या संस्काराचे थेट प्रसारण करतले. आकाशवाणीची सगळी थळावी रेडिओ केंद्रां तशेंच सगळे प्राथमिक चॅनल हे प्रसारित करतले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या स्मारकाक सरकार सुवात दितले अशें केंद्रीय घर मंत्रालयान सांगला. हे संबंधी काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांची विनंती सरकाराक मेळ्ळी अशें मंत्रालयान निवेदनात म्हळा. केंद्रीय मंत्रीमंडळ बसके उपरांत रोखडेच घर मंत्री अमित शहा हांणी खरगे हांकां आनी डॉ मनमोहन सिंग हांच्या कुटुंबाक कळयले की सरकार तांच्या स्मारकाक सुवात दितले. भारतात 2023-24 वर्सा आतामेरेनचे सगळ्यात चड कोळशाचे उत्पादन जाला. 2023-24 वर्सा भारतभर कोळशाचे उत्पादन 997.826 दशलक्ष टन एमटी जाल्यार 2022-23 वर्सा ते 893.191 दशलक्ष टन आशिल्ले आनी हातूंत सुमार 11.71% वाड जाल्या. कोळसो मंत्रालयान निवेदनात सांगला की ह्या म्हयन्याचे 15 मेरेन देशात सुमार 963.11 मेट्रीक टन कोळसो पुरवण केला. आत्मनिर्भर भारता खाला परिवर्तनकारी उपाय येवजण्यो केल्यार फुडल्या 5 वर्सात देशी कच्चो कोळसो उत्पादन 140 मेट्रीक टन मेरेन पावपाची शक्यताय आसा. तातूंत म्हळा की 2023-24 वित्तीय वर्सा वट्ट देशी कच्चो कोकिंग कोळशाचे उत्पादन 66.821 दशलक्ष टन इतले आसतले. फाटल्या वर्सा राज्य विधानसभा वेंचणुके वेळार सीपीआय हांणी मतदान आनी सुरक्षा पंगडाचेर केल्ल्या हल्ल्या संबंधी काल राष्ट्रीय तपास एजन्सी कडल्यान झारखंड, छत्तीसगड आनी गिरहीड जिल्ह्यातल्या पयसुल्ल्या गावांनी वेगवेगळ्या सुवातींनी धाड घाल्या. ह्या सोद कार्यावेळार एनआयएच्या पंगडान नक्सली पॅम्फलेट, पुस्तिका, मोबायल फोन आनी डिजिटल साधना आनी हेर गुन्यांवकारी साहित्या सयत 1.5 लाख रुपया रोख जप्त केल्यात. एनआयएन आपल्या निवेदनात सांगला की गारियाबंद आणि धमतारी जिल्ह्यातल्या संवेदनशील माओवादी वाठारांनी रावणडिंगी, सेमरा, मेनपूर, घोरगाव, केराहबार आणि गरियाबंद गावातल्या 11 दुबावितांचो जायत्या सुवातींनी सोद घेतला. दुबावित हे बंदी आशिल्ल्या सीपीआय माओवादी आतंकवादी संघटनेच्या मैनपूर नुआपाडा विभागाचे समर्थक आसात अशें मानतात. फाटल्या वर्सा नोव्हेंबरात जाल्ले विधानसभा वेंचणुके वेळार मतदान पंगड आनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेर जाल्ल्या हल्ल्यात आयटीबीपीच्या मुखेल हवालदाराक मरण आयिल्ल्या आयईडी स्फोटाफाटल्यान मैनपूर नुआपाडा विभाग तांचो हात आशिल्ल्याचे एजन्सी कडल्यान सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनला वेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. आकाशवाणीचेर फाल्यां जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 107 भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ताचे प्रसारण जातले. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि म्हायती आणि वितरावणी मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे लायव्ह प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. सरकारान चालू अर्थिक वर्सा 88 खनिज ब्लॉकाचे लिलाव यशस्वी केला. तातूंत 4 टप्प्यांनी पुराय जाल्ले 24 गंभीर खनिज ब्लॉक आसात. खण मंत्रालयान निवेदनात सांगला की राष्ट्रीय खनिज संशोधन ट्रस्टान 609 कोटी रुपया परस चड अर्थसंकल्प आशिल्ल्या 120 संशोधन आणि खरेदी प्रकल्पांक मान्यताय दिल्या. मंत्रालयान मुखार सांगला की ई लिलाव प्लॅटफॉर्माचेर एमएसटीसीन केल्ल्या व्यापक कार्यात संभाव्य भाग घेवप्यांखातीर विनाशील नोंदणी प्रक्रिया आणि बोली सादर करपाविशी तांणी म्हळां. किंग्स कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन उक्त्या सर्तीत आयज चीनातल्या शेनझेन हांगा जाल्ल्या खेळात हाँगकाँग चीनाचो एंगस एनजी कालोंग हका हारोवन भारतीय लक्ष्य सेन उपांत्य फेरयेत पावलो. 12 क्रमांकाच्या भारतीय खेळगड्यान आपल्या 17 क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्याक 10-8, 21, 21-13, 21-13 अशा सेटांनी हारयलो. हे जैत लक्ष्य सेनाचे लॉकच्या 8-4 मॅचींनी मेळिल्ले पहिले जैत आसा. 3 दिसांच्या किंग कप सर्तीत वांटो घेवपी 8 पहिल्या क्रमांकाच्या बॅडमिंटन खेळगड्यांतलो तो एक आसा. इंडियन सुपर लीग आयएसएल फुटबॉल सर्तीत आयज हैदराबादांत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हैदराबाद फुटबॉल क्लबा आड खेळटलो. सांजे 5 वरांचेर ही मॅच सुरू जातली. दुसरे वटेन चेन्नईत आयज सांजे चेन्नय एफसी बंगळुरू एफसी आड खेळटली. सांजे 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. काल कोलकात्याच्या किशोर भारती स्टेडियमाचेर मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि ओडिशा एफसी हांचे मदीं मॅच गोलबगर बरोबरीचेर सोपली. दोनूय वटांनी खूप कष्ट घेतले. खेळाच्या चडशा वेळात ओडिशा एफसीन वर्चस्व गाजयले, पूण लक्ष्याचेर एकूय गोल करूंक शकलो ना. जाल्यार मोहम्मद एस्टीन गोलाचेर 1-2 शॉट मारले, पूण तातूंत तांकां यश मेळ्ळें ना. हॉकी इंडिया लीग एचआयएलची 2024-25 वर्साची आवृत्ती आयज ओडिशाच्या राउरकेला हांगा सुरू जातली. आयज राती बिरसा मुंडा स्टेडियमाचेर दिल्ली एसजी पायपर्स आणि गोनासिका हांचे मदीं पहिलो खेळ जातलो. ही मॅच राती 8:30 वरांचेर सुरू जातली. दादल्यांची लीग 2 टप्प्यांनी खेळटलो. पहिलो पावडो आयच्यान 18 जानेवारी मेरेन चलतलो आणि दर एक पंगड 1 फावट खेळटलो. राष्ट्रीय राजधानीच्या वेगवेगळ्या वाठारांनी तशेंच लागशारच्या वाठारांनी रातभर बारीक ते मध्यम प्रमाणात पावस पडिल्ल्यान तापमान देंवला आणि थंडी आणि खर जाल्या. पावसाक लागून दिल्लीच्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणात उदक भरिल्ल्यान येरादारीचेर लेगीत परिणाम जालो. भारतीय हवामान खात्यान दिल्ली खातीर येल्लो अलर्ट जारी करून आयज आणि फाल्यां नोयडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी वाठारांतल्या हेर सुवातींनी आणीक पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो जोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या कुडीचेर निमणे संस्कार आयज पुराय राजकीय सन्मानान जातले. एनआयएन झारखंड आणि छत्तीसगडातल्या पयसुल्ल्या गावांनी वेगवेगळ्या सुवातांचेर धाड घाली. भारतात 2023-24 वर्सात आता मेरेनचे सगळ्यात चड कोळशाचे उत्पादन जाला. आणि खेळात, किंग्स कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन उक्त सर्तीत भारतीय शटलर लक्ष्य सेन सेमीफायनलीत पावला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.